रसिक हो, सुगरण म्हणते हे करून पहा. या नवीन सदरामध्ये आजची सुगरण आहे विभा गायतोंडे. चला आपण तिचं स्वागत करूया. हाय विभा.
हाय.
ए विभा, तू आत्तापर्यंत आम्हाला बऱ्याच छान छान रेसिपी सांगतेस आणि आम्हाला खूप छान छान रिस्पॉन्स येतोय आणि सांगतायत लोक की आम्ही करून बघितली, आम्हाला त्यांना खूप आवडतात तुझ्या रेसिपीज.
काय सांगते
हो, तर आता काहीतरी आज नवीन रेसिपी सांग ना तुझी, खास सारस्वत स्टाईलची,
सारस्वत पद्धतीची सांगू.
हा हा.
मग काय सांगू बरं. हा, कैरीची आमटी.
अरे वा,
कैरी आणि कोलंबी.
हा हा.
परवा मी केलेली, काय मस्त झाली होती.
काय सांगते.
हो, तुला करून बघितलीच पाहिजे.
ओ सांग ना मग.
अगं इतकी मस्त, आणि कोलंबी पण हल्ली छान मिळते.
हा हा.
तर त्याच्यामुळे काय कर, अंदाजाने सांगते मी तुला, एक चार माणसांसाठी. समजा जर तुला तर चार माणसांची करायची तर धरून चाल, एक कप चांगली साफ केलेली कोलंबी.
बर.
हा, ती कोलंबी घ्यायची. मग त्या कोलंबीला तुला एक ते दीड कप खोबरं किसलेलं, म्हणजे ओला नारळ.
बरं.
हा, एक टीस्पून तिखट. आता हे तिखट म्हणजे तुझं तिखट किती स्ट्रॉंग आहे, म्हणजे कसं फार तिखट तुला नको असेल तर थोडं कमी कर.
हा,
तुझ्या अंदाजाने बघ तुला किती तिखट लागतं त्याच्याप्रमाणे.
लाल तिखट म्हणतेस तू?
हा, लाल तिखट म्हणजे तिखट पावडर जी असते ना लाल तिखटाची, ती.
बरं.
त्याला एक हाफ टीस्पून किंवा हाफ टीस्पून पेक्षा थोडं कमी हळद.
बरं.
हळद घ्यायची. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घे.
बरं.
हा, तो चिरलेला बारीक कांदा, लिंबा एवढी चिंच. पण आता काय आहे, जर कैरी फार आंबट असेल ना तर चिंचेचं प्रमाण कमी कर. बरं का.
बरं.
म्हणजे आता मी म्हणते लिंबा एवढी म्हणून तेवढी घेऊ नकोस, त्याच्या थोडी अर्धी घ्या आधी.
बरं.
आणि जर असं वाटलं की कमी आंबट आहे तर मग तुला नंतर घालता येते,
वाढवायची,
नंतर वाढवती. पण थोडीशी चिंच घे आणि काय एक छोटीशी कैरी घे तुझ्या अंदाजाने तुला केवढी घालायची त्याच्यात. कैरीची साल काढ व्यवस्थित आणि त्याचे उभे उभे फोडी, म्हणजे अशा उभ्या फोडी करतात ना
बारीक काप.
हा बारीक, पण फार बारीक कापू नकोस, नाहीतर ते सगळं विरघळून जाईल. हा, तर थोड्याशा जाडसर पण अशा, हा पण खायला इजी पडतील अशा कर.
अच्छा.
फार मोठ्या पण करू नको आणि अगदी लहान पण करू नको.
हा,
अशा फोडी करून घे.
बरं.
आणि मग काय कर, पहिल्यांदी ती कोलंबी साफ केलेली असते ना, त्याला मीठ लाव आणि हळद लाव आणि बाजूला ठेव.
बरं.
मग हे आपला ओला जो नारळ आहे तो, ते ओलं खोबरं, त्याच्यात तिखट, हळद आणि एक दीड, म्हणजे काय म्हणायचं, दीड टेबलस्पून.
बरं.
दीड टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा.
बरं.
हे सगळं घ्यायचं आणि त्याचं बारीक वाटण तयार करायचं. हा, आणि ते
कांदा भाजून घेतलेला
आहे? नाही नाही, कांदा कच्चा.
कच्चा? अच्छा.
हा, कच्चा कांदा बारीक चिरलेला.
बरं. बरं.
तो तिखट, हळद आणि ओला नारळ आणि थोडी चिंच.
बरं.
हे सगळं एकत्र वाटायचं. मग हे वाटण तयार ठेवायचं.
बरं.
मग काय करायचं, ज्या भांड्यात तुला आमटी करायची आहे त्या भांड्यात एक ते दीड टेबलस्पून खोबरेल तेल.
अच्छा.
आता ह्या आमटीला खोबरेल तेलच हवं.
बरोबर.
नाहीतर त्याची मजा येणार नाही.
बरोबर.
कारण खोबरेल तेलाशिवाय सारस्वत लोकांचं जेवण होत नाही.
बरोबर. ही खास सारस्वत स्टाईल.
हो हो हो.
आमटी आहे. बरोबर.
कारण त्याला खोबरेल तेलच पाहिजे, तरच त्याला सुंदर चव येणार.
बरं.
तर ते खोबरेल तेल घाल. आता समजा जर तू म्हणशील की नाही मला नाही आवडत, तर तू साधं तेल घालून ट्राय करू शकते.
बरं.
पण खोबरेल तेलाची चव नाही.
बरं.
हा, तर ते तेल घाल.
बरं.
आणि मग त्याच्यात परत एक ते दीड टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा घाल.
बरं.
आणि तो कांदा लाल झाला की मग त्याच्यात कोलंबी घाल.
बरं.
कोलंबी घाल, जरा परतव. तुला जर वाटलं की त्याच्यात बटाटा घालावा तर बटाटा पण घातला तर चालतो.
बरं.
पण त्याच्यात कैरीचे तुकडे घाल.
बरं.
हा, कैरीचे तुकडे घाल, कोलंबी घाल आणि हा जो वाटलेला मसाला असतो ना त्याच्यातला फक्त एक टेबलस्पून मसाला आधी घालायचा त्याच्यात आणि थोडं पाणी घाल.
बरं.
ते अगदी पूर्ण भिजेल असं एवढंच पाणी.
बरं.
फार पाणी घालू नकोस. हा, आणि त्याला उकळी काढ.
बरं.
आणि ती कैरी शिजली की मग त्याच्यात हा सर्व उरलेला मसाला घालायचा, थोडंसं मीठ घालायचं आणि छान त्याला मंद उकळी काढायची.
बरं. किती वेळ अंदाजाने?
अंदाजाने 5 ते 10 मिनिटं.
बरं.
पण मंद गॅसवर कर.
बरं.
हा, कारण फार मोठा गॅस केला तर ते फार उकळायला लागलं तर ते जे ओला नारळ असतो ना ते फुटायला लागतं. मग
हा,
तर ते फुटता कामा नये.
हा,
आणि मग त्याला एक उकळी आली का अंदाज घे, जरा चव बघ, मीठ तुला आणखीन हवं असेल तर थोडं मीठ घाल, आणि झालं. आणि वरतून छान कोथिंबीर चिरून घालायची आणि मग गॅस बंद करायचा. पण आता कैरी मिळते म्हणून मी कैरी घातली, पण समजा आता उद्या जर कैरी नाही मिळाली तर तू त्याच्यात शेकटाच्या शेंगा पण घालू शकतेस, किंवा आपला पांढरा मुळा मिळतो तो मुळा घालू शकतेस. असं तू म्हणजे काही घालून, किंवा दोन्ही नसेल ना तर नुसता बटाटा घालून सुद्धा ही आमटी खूप छान होते.
अरे वा,
हो, आणि खूप सुंदर लागते. नक्की करून बघ.
चालेल, नक्की करून बघते.
अगदी नक्की, आणि कळव मला.
चालेल, नक्की सांगते तुला.
हा
विभा, थँक्यू व्हेरी मच.
यू वेलकम.
पुन्हा भेटूया.
जरूर.